हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्राधिभूम्याम् एषाघं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन्महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथां पथि रक्षय ऐलब्रुदा यौविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं भीष्मो यश्च नो द्वेष्टितं भोजं भेदधामि। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुह्यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रं नमोभिर्देवमसुरं नुवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजो यगं शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतं पाशामृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजन स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 1993 परम पूजनीय स्वामी माधवनाथांचा वर्धापन दिन सोहळा। स्वामीजी बोलतायत, आज या देहाचा वर्धापन दिन उत्सव सोहळा आपण साजरा करीत असलो तरी आज आपण दुःखात आहोत। परवाच सबंध महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला। मराठवाडा लातूर किल्लारी भागातील 30-40 हजार लोक गाडले गेले। अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेकांचा अंत झाला। या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या दुःखाला सीमा नाही। उत्पत्ती स्थिती आणि संहार या गोष्टी परमेश्वराने आपल्या हाती ठेवलेल्या आहेत, त्या आपल्या हातात नाहीत। परमेश्वराने असे का केले असे काही जणांनी मला विचारले. मी म्हणालो, तो आपला प्रांत नाही. परमेश्वराने काय करावे व काय करू नये हे आपण कोण ठरवणार? तोच ठरवतो व करतो. आपापल्या कर्मानुसार जन्म व मृत्यू होत राहतात. आले देवाजीचे म्हणा, तेथे कोणाचे चाले ना. आज संपूर्ण जगातच चमत्कारिक परिस्थिती आहे. प्रत्येक क्षेत्र दूषित होत चालले आहे. हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मन प्रदूषण. मुलं आई वडिलांना विचारित नाही. पती पत्नीची भांडणे, घराघरात अशांतता, कोणाचा कोणावर विश्वास नाही. दिवसा ढवळ्या, दरोडे, खून, मारामाऱ्या, अपहरण, खंडणी उकळणे वगैरे. अशा परिस्थितीत भगवंतांनी आपले स्मरण करून देण्यासाठी थोडीशी मान हलवली तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. आपण जरी गाडले गेलो तरी पुढचा जन्म चांगलाच येणार. गाडले गेलेल्यात चांगले वाईट लोक आहेतच. चांगले सज्जन उद्भवून जातील, वाईट दुर्जन आणखी खोल गरजत जातील. म्हणून या मिळालेल्या नवजन्मात माणसाने उत्तम कर्मे करावीत. गीता, ज्ञानेश्वरी, सत्संग, ध्यान, नामस्मरण वगैरे ज्याने चांगली कर्मे केली आहेत व करीत आहेत त्याला भयाचे काहीही कारण नाही. मृत्यू कधीही आणि कसाही येऊ शकतो. त्या मृत्यूला घाबरण्याचे काहीही कारण नाही. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना पायाला विषारी बाण लागला, त्यातच त्यांच्या देहाचा अंत झाला. जीवनात जन्म, मृत्यू, यश, अपयश, मान, अपमान इत्यादी गोष्टी येणारच. या सर्व गोष्टी, या सर्व अवस्थांकडे तटस्थपणे, अलिप्तपणे आपल्याला पाहता आले पाहिजे. अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्याला असं कळून येईल की आपलं मूळ स्वरूप आत्मा आहे. आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व काहीच नाही. समर्थ म्हणतात, एक प्रकृती जगदाकारू, दुसरा परमेश्वरू, तिसरा आपण कैटा स्वरू आणला मध्ये. आपण करता नाही कोणत्याच घटनेचा. म्हणून जन्म, मृत्यू, दुष्काळ, पूर, भूकंप, वादळ या घटना होणे न होणे आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त आपल्या वाट्याला जी काही करणे आली असतील ती उत्तम प्रकारे करणे एवढेच आपल्या हातात आहे. माऊली म्हणतात, स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधिगौरवे शृंगारुणिया. म्हणून आपण आपल्या वाट्याला जे ज्ञानेश्वरी सांगण्या ऐकण्याचे कर्म आले आहे ते श्री सद्गुरूंची सेवा म्हणून करूया. एवढे बोलून स्वामीजींनी ज्ञानेश्वरीतील क्रमयोगावरील प्रवचन मागच्या वेळी जेथे थांबले होते तेथून पुढे सुरू केले. असक्त बुद्धी सर्वत्र, गीतात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म सिद्धी परमाम संन्यासेन अधिगच्छती. पुढील केंद्र रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 1993 दिवाळी पाडवा. अध्यात्म मंगलधाम संध्याकाळचे केंद्र. केंद्राचे वातावरण बाहेरच्या रांगोळीपासूनच मनोवेधक व प्रसन्न. प्रवेश करतानाच दोन्ही बाजूला तेवणाऱ्या मेनपंथ्या लक्ष वेधून घेत आहेत. आतमध्ये केंद्र सजलेले, सर्व संतांच्या तजवीरी छोट्या छोट्या विद्युत प्रकाशित माळांनी नटलेल्या, माऊलीच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या तजवीरी ताज्या फुलांच्या हारांनी सुशोभित केलेल्या, अशा मंगलमय वातावरणात मातोश्री सौभाग्यवती सरलाताई सह प्रवेश करीत असलेल्या पूजनीय स्वामीजींच्या आगमनाने प्रसन्नतेमध्ये आणखी भर पडत आहे. भगवी लुंगी आणि पांढऱ्या शुभ्र बंडीवर जरी काठी उपरणे परिधान केलेली प्रसन्न मूर्ती स्मितहास्यासहित आपल्या नेत्राद्वारे दुतर्फा हात जोडून उभ्या असलेल्या साधक मंडळीवर कृपादृष्टीचा वर्षाव करीत आसनस्थ होत आहे. त्यांच्या गळ्यात माईक अडकवलेली कापडी पट्टी घातल्यावर माईकवर ठकठक करीत प्रार्थनेने सुरुवात होत आहे. प्रार्थना संपल्यावर पुन्हा एकदा सर्वावरून नेहर नजर फिरवून आजच्या केंद्राचे संचालन स्वामीजी स्वतःच करत आहेत. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळी पाडवा आपणा सर्वांना तो आनंददायी जाऊ अशी सुरुवात करून पुढे म्हणतायत, आज मी काही साधकांच्या मुलाखती घेणार आहे. नाव घेईन त्या साधकाने उजव्या बाजूकडील स्टेजवर येऊन बसायचे आणि विचारलेल्या प्रश्नाबाबत माहिती सांगायची. अशा सूचना देऊन प्रथमच नाव पुकारतायत ते सद्भक्त कांचनताईचे. ती नमस्कार करून स्टेजवर बसते तेव्हा तिला स्वामीजी विचारतात, तू या परमार्थाकडे कशी काय वळलीस? त्यावर कांचनताई सांगते, माझे आई वडीलच परमार्थिक आहेत. घरामध्ये माझ्यावर वारकरी संप्रदायांचे संस्कार होत गेले. या पार्श्वभूमीच्या प्रभावामुळे मी आपल्याकडे आले आणि इथलीच झाले ते आपल्या निरपेक्ष प्रेमामुळे. इथले खास वैशिष्ट्य म्हणजे येथे स्त्रियांची उपेक्षा नाही, उलट त्यांना आपल्याकडून विशेष प्रेम मिळते आणि मातोश्री सर्वाताई तर आपल्या मुलीसारख्याच आम्हा मुलींना मायेने विचारपूस करून वागवतात. कितीतरी भगिनींचे दुःख दूर करून आपण त्यांचे प्रश्न अनेक युक्ती प्रयुक्तीने सोडवून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत असल्याने आम्हाला तर हे माहेर घरच वाटते. इत्यादी नंतर स्वामीजी सद्भक्त ताराताईस पाचारण करतात आणि तिला विचारतात, तू हल्ली स्वामींची सेवा करतेस, ती करताना कसे वाटते? ताराताई सांगते, स्वामींची सेवा करायला मिळणे हे माझे परम भाग्यच आहे असे मला वाटते. ती करताना मला खूप आनंद वाटतो. स्वामींच्या दिनक्रमास आनंदाने सुरुवात होते. उठतानाच ते नामस्मरण करीतच उठतात. नंतर ते 5 मिनिट स्वस्थ बसतात. प्रत्येक कृतीतून ते आनंदच घेताना दिसतात. आधारपण हे स्वामींचे स्वतंत्र लीला चरित्रच आहे. त्यातही शक्य तितके स्वावलंबन असावे असे त्यांचे वागणे असते. इत्यादी नंतर सद्भक्त विजय कुलकर्णीला विचारण्यात येते की तू प्रथम आलास आणि पुन्हा इथे यायचे नाही या विचाराने परत गेलास, मग कशामुळे परत येथे आलास? त्यावर विजय सांगू लागला की मी स्वामीकडे प्रथम आलो ते सहज उत्सुकतेच्या पोटी, पण त्यावेळेस वाटले यांचा हा परमार्थ वगैरे आपला प्रांत नाही, म्हणून माझ्या स्वैर जीवनाने उसर खाल्ली व पुन्हा इथे यायचे नाही या विचाराने परत गेलो. परंतु या स्वामींनी काय जादू केली काही कळत नाही. मला येण्याची ओढच वाटू लागली आणि मी नंतर येतच राहिलो. इत्यादी. यानंतर आता सद्भक्त योगिनीताई ताळे यांचा नंबर. त्यांना तुमचा काय अनुभव आहे ते सांगा असे स्वामींनी म्हटल्यावर योगिनीताई आपले मनोगत एका अभंगातून व्यक्त करतायत. काय सांगू प्रीती या संतांची, सुख लाभले माझे गाठी, नित्य सण झाला तोची दसरा दिवाळी नित्याची, स्वरूपाची दीपवाळी गुरु बोधे विश्वबाळी, बहिणा म्हणे सार्थक झाले गुरु कृपाचे घरा आले, तोची नित्य सण करा नित्य दिवाळी अन दसरा. यावर स्वामीजी म्हणतात, ही सुमन आता योगिनी झालेली आहे, तिने जन्मभर साधना केली म्हणून ती आता खरी आनंदात आहे. यानंतर सद्भक्त डॉक्टर माधवराव नगरकर यांना स्वामीजी विचारतात, माधवराव तुम्ही आता खूप प्रवचने करता आहात, तेव्हा तुम्हाला असे वाटते काय की त्याच लोकांपुढे काय बोलणार? त्यावर डॉक्टर माधवराव नगरकर म्हणतात, ही जी प्रवचने माझ्याकडून होतात ती स्वामीजींचीच असतात, मी फक्त माध्यम आहे. यावर स्वामीजी म्हणतात, आपल्या पुढील श्रोते जसे तयार करायचे तसे वक्तेही तयार करायचे, दोघांमध्येही परमात रुजवायचा असेल तर त्याच श्रोत्यापुढे प्रवचने करायची आणि ती सुद्धा स्वांत काय. त्यानंतर एका युवा साधिकेला स्वामीजी विचारतात, तुमच्या बाजूला होणारी प्रदर्शने पाहायची सोडून तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला कसे येता? त्यावर ती साधिका म्हणते, आपण जे जे सांगता आहात तेच खरे आहे हे पटायला लागले. ऐकण्याची गोडी वाढतच गेली तसतशी ती ऐकण्याची ओढही वाढतच गेली. यानंतर सद्भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांना स्वामीजी विचारतात, तुम्ही तर इतरत्र बरेच फिरलात, दुसरीकडे काय मिळाले नाही जे इथे तुम्हाला मिळाले? तेव्हा डॉक्टर सुषमाताई म्हणतात, पूर्वी 15 वर्षापर्यंत वाटायचे आपले वडीलच श्रेष्ठ, नंतर वाटायला लागले देव श्रेष्ठ, आणि त्यानंतर पटायला लागले की त्याहीपेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहे. ते नेमके सांगतात आपण कोण. त्यांचे चिंतनाने प्रकृतीला आपण बदलू शकतो हे समजायला लागले. येथे तुमच्याकडे व्यवहारातील प्रत्येक गोष्टीला पारमार्थिक पाया आहे हे कळले. विशेष म्हणजे आपण सर्वांचे शांतपणे ऐकता, ऐकून घेता, परंतु आपल्याला जे करायचे आहे तेच आपण आम्हाला करायला लावता, जे मला पटत नसले तरी. यावर स्वामीजी निष्किलपणे असतात व म्हणतात, माझ्याकडे स्पेशल असे काहीही नाही. सर्व संतांच्या तजवीकडे बोट दाखवून सांगतात, जे काही आहे असे जे तुम्हाला सर्वांना वाटते ते सर्व यांचे आहे. ही सर्व त्या प्रभूची, माझ्या सद्गुरूची कृपा येथे खेळते आहे. आपण सर्वजण या कल्पवृक्षाखाली बसलेलो आहोत. त्यानंतर स्वामीजी सद्भक्त सौभाग्यवती मेधा गंधे यांना एक अभंग म्हणायला सांगतात. त्या आपल्या गोड आवाजात म्हणतायत, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, आधी तापल्या उन्हात नाही आळस मनात इत्यादी. गाणे चालू असताना स्वामीजी तल्लीन होऊन भावावस्थेत जातात. नयन मनोहर दृश्य, बाहेर फटाक्यांचे धूमधडाक्याने आवाज चालू आहेत. अभंग संपतो आणि स्वामीजी हरी हरी म्हणत पुन्हा पूर्वस्थिती जीवन म्हणतात, अशी मजा आहे, आनंद आहे, ही खरी दिवाळी, हा खरा दिवाळीचा आनंद काय समजलात? एवढे बोलून बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणून या जय जयकारात समारोप करतात. हरी ओम.
डॉक्टर शंकर अभ्यंकर लिखित संत तुकारामांचा भक्ती योग या पुस्तकात नरदेहाची थोरवी या शीर्षकाखाली एक वाक्य वाचनात आले. संत एकनाथांच्या म्हणण्याप्रमाणे काकतालीय न्यायाने माणसाचा जन्म होतो, माणसाचा जन्म प्राप्त होतो. तर या वाक्यातील काकतालीय न्याय म्हणजे नेमके काय ते कृपया सांगावे. डॉक्टर शंकर अभ्यंकरांनी लिहिलेलं पुस्तक पुस्तकाचं नाव आहे संत तुकारामांचा भक्तियोग. त्या पुस्तकात त्यांनी नरदेहाची थोरवी नावाचं शीर्षक देऊन काही लिहिलेलं आहे. त्याच्यात संत एकनाथांचं म्हणणं सांगितलेलं आहे. डॉक्टर शंकर अभ्यंकर तुकाराम महाराज नरदेहाची थोरवी एकनाथांनी एक विधान केलेलं आहे आणि मकरनाथांना विचारलेला आहे प्रश्न. संत एकनाथांच्या म्हणण्याप्रमाणे काकतालीय न्यायाने माणसाचा जन्म होतो. संत एकनाथांनी कुठं म्हटलं हे काही याच्यात दिलेलं नाहीये. काकतालीय न्यायाने शास्त्रामध्ये जे न्याय म्हणून सांगितलेले आहेत त्याच्यात काकतालीय न्याय म्हणून एक न्याय प्रकार आहे. जसं शाखा चंद्र दर्शन न्याय म्हणून एक न्याय प्रकार आहे. समर्थांनी त्याचं वर्णन द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो तया सांडूनी चंद्रमा पावी जेतो. द्वितीयेमध्ये चंद्रकोर अतिशय छोटी असते आणि दुसरं म्हणजे लगेच अस्ताला जाते. असं असल्यामुळे ती अत्यंत थोडा वेळ आकाशामध्ये दिसते. दिसली म्हणताना देखील मावळते असं घडतं. आणि जर एखाद्या जंगलाच्या प्रदेशामधून किंवा अरण्यातून आपण जात असू तर आकाशात चंद्रकोर जणू दिसतच नाही. अशा वेळेला चंद्रकोर दाखवण्याची पद्धत म्हणजे शाखा चंद्रने आहे. विचारलंय काकत आली आहे बरं का, उत्तरही अशीच द्यायला पाहिजेत. तेव्हा सांगणारा दाखवणारा असं म्हणतो की ती लांब ती शेवग्याची फांदी जी दिसते आहे, शेवगा लटकलेला आहे अशी, त्याच्या समोर पहा. म्हणजे तो ती फांदी सोड शेवग्याची आणि त्याच्या पुढे पहा, तुला चंद्रकोर दिसेल. त्या फांदीला सोडून चंद्रमा प्राप्त होतो, भावला जातो, दिसतो. तसा काकतालीय न्याय म्हणजे एखादी घटना घडत असताना त्या घटनेचा दुसऱ्या एखाद्या घटनेशी संबंध नसताना देखील असल्यासारखा दिसावा. काकतालीय न्याय म्हणजे फांदीवर कावळा बसावा आणि फांदी मोडावी. आपण म्हणतो ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ. हा काकतालीय न्याय. तसं म्हणजे कावळ्याच्या बसण्याचा फांदीच्या तुटण्याशी संबंध नव्हता, तरी देखील ते एका वेळेला घडून आलं, युगपत घडून आलं, म्हणून त्यामुळं ते घडलं असं वाटावं. याला काकतालीय न्याय असं म्हणतात, अचानक घडलेली गोष्ट. संत एकनाथांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचा जन्म काकतालीय न्यायाने होतो, प्राप्त होतो. हे कोणाला बरं विचारायचं, मला विचारायचं का शंकर अभ्यंकरांना विचारायचं का एकनाथांना विचारायचं, काकतालीय न्यायाने कसा मनुष्याचा जन्म होतो? अमन धपक्यानी अचानक. हे बघा, कोणी काही म्हटलं असेल, मनुष्याचा जन्म होण्याच्या मागे काही विज्ञानाचं शास्त्राचं कारण आहे, त्यामुळे मनुष्याचा जन्म होतो. पण हा जो मनुष्याचा जन्म होतो, ही जी पॉसिबिलिटी आहे ती रेअरेस्ट रेअर अशी आहे. पण त्याच्या विचित्र विज्ञानामध्ये जाऊन तो कसा दुर्मिळ आहे हे सांगण्याचं हे व्यासपीठ नाही. मनुष्याचा जन्म किती ऍक्सिडेंटल होतो हे सांगण्याकरता हे ठिकाण नाही. मनुष्याचा जन्म एक प्रकारे होतो हे आश्चर्यच आहे. कधीही गर्भधारणा राहते ही तशी आश्चर्याचीच गोष्ट आहे. कोट्यावधी जीवजंतूतून एका वेळेला कोणाला तरी एकाला संधी मिळावी, आणि प्रत्येक वेळेला संधी मिळते असं नाही. असं असल्यामुळे म्हटलं असेल, आपला त्याच्याशी विशेष संबंध नाही. ते विज्ञान सांगण्याकरता हे नाही, हे व्यासपीठ नाही. परमार्थ म्हणजे परमार्थ. पण तरी सुद्धा आपण शुद्ध परमार्थ असा शब्द का वापरतो? हा शुद्ध परमार्थ सामान्यांपर्यंत का पोहोचत नाही? का हा हिंदू धर्माचा डायल्युशन फॅक्टर आहे असं विचारलेलं आहे. परमार्थ याचा अर्थच शुद्ध परमार्थ. सोनं याचा अर्थच जे 100 नंबरी आहे ते, त्यालाच खरं म्हणजे सोनं म्हणायचं असतं. पण जेव्हा 22 काय म्हणतात, 22 कॅरेट, खरं किती असतं, 24 का? 24 म्हणजे शुद्ध मला वाटतं 100 नंबरी. पण 22 कॅरेट असतं, 18 कॅरेट असतं. मग हे शब्द प्रयोग चुकीचे आहेत. 22 कॅरेट, 18 कॅरेट, म्हणून 24 कॅरेट म्हणावं लागतं. तसं परमार्थ याचा अर्थ शुद्ध परमार्थ. परमार्थ याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्याच्यामध्ये सांगितलं जातं तोच परमार्थ. त्याच्यापेक्षा अलीकडचं परमार्थामध्ये खरंच काही नाही. पण त्याच्या अलीकडचं कितीतरी सांगितलं जातं म्हणून मग शुद्ध परमार्थ हा शब्द वापरायला लागतो. त्याच्या अलीकडचं खूप सांगितलं जातं. काय काय सांगितलं जातं? त्याच्या अलीकडचं सांगितलं जातं की देवाचा कोप होतो हे सांगितलं जातं. ज्या परमार्थात सांगितलं जातं त्याच्या तुलनेनी आत्मविषयक परमार्थ हा शुद्ध परमार्थ, ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुम्ही एवढे कष्ट करता पण फळ तसं मिळत नाही, तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं काही केलेलं नाहीये म्हणून तुमची कुलदेवता तुमच्यावर नाराज आहे, तुमची बरकत होईल कशी. परमार्थामध्ये हे काही सांगितलेलं नाहीये. परमार्थामध्ये जीवो ब्रह्मैव नापरा अशी गोष्ट सांगितलेली आहे. पण त्याच्या अलीकडचं सांगितलं जातं म्हणून त्याला शुद्ध परमार्थ म्हणायचं. देव आणि देवता त्यांना एवढाच उद्योग आहे का की जो कोणी त्यांचं करत नाही त्यांना शिक्षा करणं, त्यांच्या कुळात जे जन्माला आले म्हणजे अपराधच केला तर ते म्हणतील तसं, किंवा त्यांचं नीट जसं सासू वगैरे घरातली म्हणते की आमचा नीट मान वगैरे राखा, थोडं इकडं तिकडं कटाक्ष जरी सुनेचा दिसला धड नाहीये असं त्या दिवशी, तरी त्या दिवशी तिची धडगत नसते. त्याच्यानंतर दोन चार दिवस थोडा विरोधाचा कटाक्ष शब्द सासू अशी नसते. मी आपलं सांगतोय तुम्हाला काहीतरी व्यवहारातलं सांगायला पाहिजे. ते कम असल मध्ये कमच राहणार हे उदाहरण आहे ते, पण तरी देखील कारण इथं येणाऱ्या सासवा म्हणजे आईच्या वर असं अशी माझी समजूत आहे. पण तरी देखील जसं काही सांगायला लागतं तसं सांगतो आहे. पण तुमच्यावर देवाचा कोप आहे, तुमच्यावर शनीचा कोप आहे, तुमच्यावर काय राहू वगैरे वगैरे. शनी अमावस्या आता मध्ये होऊन गेली की नाही? बहुतेक परवाची सोमवती अमावस्या होती का? शनी अमावस्या होती. काय होत? शनी अमावस्या होती. तर मी इकडं वर गेलो पर्वतीच्या तिथून आणि वळून आलो तर त्या शनीच्या मंदिरापाशी, इथं शनी मंदिर आहे, परत एकदा तिकडं राहत असताना शनिपारापाशी जे दृश्य पाहत होतो तेच दृश्य. अतिशय दमले भागलेले जर्जर झालेले संकटांमुळं हीन दीन झालेले आणि जणू आता कधी आपल्याला अपॉइंटमेंट मिळतीये शनीची, त्याला तो रुईच्या पानांचा हार घालतोय, तेल थोडं अर्पण करतोय आणि जरा आमच्याकडे नीट बघा असं सांगून आपण परत येतोय अशा भावाने उभे असलेले लोक. तुमच्या भीतीतच शनीची अवकृपा आहे. तुम्ही आत्मविश्वास गमावल्या तिथंच शनीची अवकृपा आहे. शनी वेगळा अवकृपा करायला बसलेला नाहीये, पण तो अवकृपा करतो हे सांगणं हा अशुद्ध परमार्थ. त्याच्या तुलनेने आत्मविषयक तत्वज्ञान तो शुद्ध परमार्थ. म्हणून उपनिषद, गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत शुद्ध परमार्थ. तुका म्हणे जीवी शिव हाच तेथीचा अनुभव शुद्ध परमार्थ. त्याच्या अलीकडचं जे आहे ते आता त्याला अशुद्ध परमार्थ म्हणता येत नाही म्हणून याला फक्त शुद्ध परमार्थ म्हणायचं असं. कारण तो बहुमतात आहे, बहुमताला उगीच कशाला देऊचा म्हणून मग याला शुद्ध परमार्थ म्हणायचं. खरं म्हणजे हे सगळं अर्थहीन आहे, ते अशुद्ध असल्यामुळे याला शुद्ध म्हणायचं हेही फारस खूप काही फार मोठा अर्थ भरलेला आहे असं नाही त्याच्यात देखील. पण हा शब्द वापरला जातो हे खरं. याचं कारण गीतोक्त उपनिषदांनी सांगितलेला असा परमार्थ सांगितला जातो म्हणून तो खरा शुद्ध आहे म्हणून याला शुद्ध परमार्थ म्हणायचं. हा शुद्ध परमार्थ सामान्यांपर्यंत का पोचत नाही ते उलट संतांपेक्षा आपल्यालाच जास्त चांगलं समजतं. का पोचत नाही ते, कारण तो नकोच आहे. अशा प्रकारचा शुद्ध परमार्थ खरंच सामान्य माणसाला हवाय का? नकोय. सामान्य माणसाला पॉवरफुल देव हवाय, पॉवरफुल संत हवाय. म्हणजे काय? तर तुमच्या अडचणी दूर करणारा संत, तुमच्या अडचणी दूर करणारा देव. गोरक्षनाथ भिक्षा मागून आणत असत, मच्छिंद्रनाथ म्हणाले की तू दरवेळेला भिक्षा मागून आणतोस, आज भिक्षा मागायला मी बाहेर पडेन. तर गोरक्षनाथ म्हणाले तुम्हाला ते जमणार नाही, तुम्हाला कोणी भिक्षा देणार नाही, तर तुम्ही थांबा, मीच तुम्हाला भिक्षा आणून देईन. मी माझ्या करताही आणि आपल्या करताही, आपण गुरु आहात माझे, मला ते शोभतही नाही. पण तरी देखील मच्छिंद्रनाथ बाहेर पडलेच. त्यांना कोणी भिक्षा देईना. बाराची वेळ उलटून गेली, एक वाजून गेला, तरी देखील कोणी भिक्षा देईना. एकाने विचारलं की तुम्हाला भिक्षा जर दिली तर तुम्ही आम्हाला काय देणार? तेव्हा ते भुकेनी कळवळलेले होते, ते म्हणाले की मी तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश देईन. ब्रह्मज्ञानाचा उपदेश देतोय आणि स्वतः भिक्षा मागतोय. त्याच्यापेक्षा तो काल आलेला जास्त पॉवरफुल होता. जमिनीच्या वर 5 फूट मांडी घालून बसलेला होता यांचा शिष्य गोरक्ष. भिक्षा जर मागायची असेल तर असं काहीतरी करायला लागतं. म्हणून गोरक्ष म्हणत होते की तुम्ही जाऊ नका भिक्षा मागायला, तुम्हाला कोणी देणार नाही. मी तुला परमात्मा दर्शन घडवतो, ये माझ्या पाठोपाठ, असं जर म्हटलं तर कोणी येईल तर शपथ. पण एक मंत्र माझ्यापाशी आहे, तो जर जपला तर 1 वर्षात 10 लाख याप्रमाणे तुला पैसे मिळत जातील, असं जर कोणी सांगितलं तर जास्त पॉवरफुल. सामान्यांना हा नकोय. सामान्यांना ज्याच्यात रुची आहे, तर त्या गोष्टी जर मिळत नसतील सामान्यांना, तर त्याच्यात सामान्यांना दोषी देण्याचं तसं कारण काही नाही. पण म्हणून तो परमार्थ त्यांच्या ठिकाणी रुजत नाही. आणि हे भगवंतही म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्धये, यततामापि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. कोणीतरी एखादा सिद्ध होतो हे करायला, आणि असं करणारे जे आहेत त्यांच्यामध्ये सहस्रावधी लोकांमधून कोणीतरी एखादा मला तत्वत जाणणारा होतो, असं ते म्हणतात. का? हिंदू धर्माचा झालेला डायल्युशन फॅक्टर आहे हे. ज्ञान जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा हिंदू हा शब्द नव्हता. हिंदू हा शब्द नंतर आला. श्रीकृष्णांनी जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा हिंदू हा शब्द नव्हता, आणि रामचंद्र जेव्हा लीलाचरित्र करत होते तेव्हा हिंदू हा शब्द नव्हता. आत्मविषयक शुद्ध तत्वज्ञान अस्तित्वात होतं, आणि या तत्वज्ञानाची माहिती नसणारी बाहेरची जी मंडळी होती तर तीही कुठं ना कुठेतरी श्रद्धा ठेवूनच होती. श्रद्धामयोयम पुरुषः योयश्रद्ध एव सः. तर ती आपापल्या श्रद्धेप्रमाणे आपल्या मताशी ठाम होती, आणि ती जेव्हा आली तेव्हा ताबडतोब आपण त्यांच्या सापेक्ष हिंदू झालो. खरं म्हणजे ते जे सांगत होते त्यांची मतं देखील या विचार परंपरेमध्ये कुठंतरी जी विचाराची क्रांती होत गेली, विचाराचं देखील उन्नयन होत गेलं इथल्या सनातन धर्माचं, त्याला हिंदू हे नाव नव्हतं, त्याच्यामध्ये हे सर्व विचार कुठं ना कुठेतरी आलेले होते आणि ते समाविष्ट होते. तरी देखील आम्ही स्वतंत्र वेगळे आहोत आणि तुमचं चुकतं आहे असं म्हणणारे जेव्हा आले तेव्हा आम्ही हिंदू बनलो. का हा हिंदू धर्माचा झालेला डायल्युशन फॅक्टर आहे. ज्ञान हे कोणाला तरीच होत असतं आणि बाकीचे जे आहेत त्यांच्या ठिकाणी संस्कारवशात ज्ञान असतं. संस्कारवशात असलेलं ज्ञान याला ज्ञान खरोखर म्हणत नाही, त्याला इलाज काही नाही. संस्कारवशात गोष्टीला ज्ञान म्हणत नाही, ते वळण पडलेलं असतं, त्याला ज्ञान म्हणत नाहीत. ज्ञान ही प्रत्येक व्यक्तीनी कमावण्याची गोष्ट आहे, आपल्या स्वतःच्या जीवनावर मेहनत घेऊन. वडिलोपार्जित जी संपत्ती आहे ती संपत्ती मुलांना मिळते, पण वडिलोपार्जित संपत्ती मुलांना जरी मिळत असली तरी वडिलांनी जी गुणांची उंची संपादन केलेली आहे, जी स्थिर बुद्धी संपादन केलेली आहे, ती मुलाला आपोआप मिळत नाही. त्याच्यासाठी मुलांनी फार कष्ट घ्यायला लागतात. हा वारसा मात्र असा वडिलोपार्जित मिळणारा नाही. वडिलोपार्जित काही जीन्स मधून येणारे गुण फार तर येऊ शकतील, पण कष्ट जसे त्याला घ्यायला लागतात आणि ते चांगले 10-20-25 वर्ष घ्यायला लागतात ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे संतांचे आप्त नभती ते संत असं म्हटलेलं आहे. त्यांनी काय प्रयत्न केले ते पाहायला लागतं. त्यांच्यापाशी स्वाभाविक गुण आलेले असण्याची शक्यता असते, मात्र ते ज्ञानी नसतात, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे डायल्युशन ही जी गोष्ट आहे ती ज्ञात्याच्या ताबडतोबच सुरू होते. म्हणजे ज्ञात्याच्या बाहेर डायल्युशनच असतं. एक ज्ञाता आहे, त्या ज्ञात्याची पत्नी अथवा तिचा पती अथवा मुलं अथवा आई वडील सगळीकडे अंधारच भरलेला असतो, अंधकारच असतो, आणि तिथं उजेडाची कल्पना करणं तसं चुकीचंच आहे. आपल्यावर देखील जे धर्माचे संस्कार झालेले आहेत ऋषी मुनींपासून ज्ञानेश्वरादी सगळ्या संतांपासून, ते जे संस्कार आहेत ते ज्ञान नाहीये. ती एक वर्तनाची पद्धत म्हणून आपल्या विचारांमध्ये समाविष्ट झालेली आहे. समजा एका घरातला एक मुलगा चुकला आणि दुसऱ्या कुठल्या धर्मीयाच्या घरात राहायला सुरुवात झाली तर संस्कारानुरूप त्याचं वागणं बोलणं चालणं तसं बदलेल. आपल्यापाशी समजा हिंदू धर्माला अनुकूल अशा काही गोष्टी आहेत तर असं समजू नका की ती आपली कमाई आहे. ती गोष्ट आपल्यावर लादली गेलेली आहे, थोपवली गेलेली आहे, आपल्या बुद्धीला ती स्वीकारायला लावलेली आहे. आपल्याला समजत नव्हतं तेव्हापासून, आपल्या मनाला देखील तसं वळण दिलेलं आहे, समजत नव्हतं तेव्हापासून. त्यामुळे संस्कार दिव्यासारखे आहेत आणि ज्ञान हे डोळ्यांनी पाहण्यासारखं आहे. नुसत्या दिव्याच्या प्रकाशात डोळ्याशिवाय पाहता येत नाही. डोळे असणं महत्वाचं आहे, दृष्टी असणं महत्वाचं आहे. ती नसल्यामुळं ज्ञान सांगितलं जातं तिथंच ते डायल्यूट झालेलं असतं. जो सांगतो त्याच्यापाशी असतं एवढंच. स्वामीजी सांगत असत, ते सांगत असतानाच त्यांच्यापाशी परिपूर्ण असताना आमच्यापाशीच ते डायल्यूट होत होतं. आम्ही ऐकतानाच ते डायल्यूट होत होतं. आम्हाला त्याच्यातला सगळा भाव कळत नव्हता. ज्या तीव्रतेने त्यांना समजत होता त्याच्यात काही टक्के आम्हाला समजत होता आणि त्याच्यातही संस्काराचा भाग होता. आमच्या बुद्धीच्या मर्यादा होत्या, आम्ही प्रकृतीला ओलांडलेलं नव्हतं. ज्या ऋषीमुनींनी वेद उपनिषद श्रुती गीता यांची निर्मिती करून हिंदू धर्माची बांधणी केली त्यांनी दूरदृष्टी ठेवून संक्षिप्त पण स्पेसिफिक अशी गाईडलाईन सामान्य आणि बहुतांश समाजाकरता दिली होती होती का की जी पुढे काळाच्या ओघात नाहीशी झाली. मला असं वाटतं मी बोलतोय त्याच्यातच याची उत्तरं तुम्हाला मिळतात. तसा वेदाचा काही उपयोग नाहीये. उपनिषदांचा काही उपयोग नाहीये, गीतेचा ज्ञानेश्वरीचा काही उपयोग नाहीये, ते सगळं आहे ते अतिशय स्पेसिफिक आहे आणि ते ऐकणारी आमची बुद्धी अतिशय जड आहे. ते जसं सांगितलं जातंय तसं आम्हाला समजत नाहीये. आम्हाला समजत आहे ते आमच्या बुद्धीतून समजत आहे, ते थोडस वेगळं समजत आहे. पण जेवढं समजत आहे, गंमत अशी आहे, समाज पुरुष असंच काम करत असतो की असं उपनिषदांनी, गीतेनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, संतांनी जे सांगितलं आणि आमच्या बुद्धीनी जे धारण केलं याच्यात जरी अंतर असेल तरी आमच्या मधूनच एखादा एखादा महापुरुष निर्माण होतो. त्याची बुद्धी असामान्य असते, त्याची बुद्धी तुकारामांसारखी असते, नाथांसारखी असते, एखाद्या ऋषीसारखी असते आणि संस्कारामुळे धारण केलेलं आणि जेमतेम समजलेलं तो अधिक समजतो आणि ऋषी मुनींच्या जवळ जातो, संतांच्या जवळ जातो, तो संत स्वरूप होतो. तो परत स्पेसिफिक बोलायला सुरुवात करतो. आणि तो बोलत असताना त्याला ऐकणारे ते तसेच असतात. म्हणून संस्कारांची देखील निंदा करता कामा नाहीये, संस्कारांची देखील चेष्टा करता कामा नाहीये. ज्या संस्कारांमुळं डायल्यूट होऊन का होईना पण ते धारण केले जातात, त्यांच्यातूनच हळूहळू एखादा एखादा मोठा श्रेष्ठ पुरुष निर्माण होण्याची 100% शक्यता असते. पण ते क्वचित होतात, सगळ्यांना ते जमत नाही. संत ज्या बोधानी स्तोत्र म्हणतात, संत ज्या बोधानी प्रार्थना करतात, संत ज्या बोधानी राहतात त्याच बोधानी ते वेगवेगळ्या कृती सुरू करतात आणि त्या कृतीचे परिपाठ संतांच्या नंतर देखील आम्ही चालू ठेवतो. त्याला कर्मकांड असं म्हणण्याचा मग नंतर प्रघात पडतो. तुकाराम महाराजांनी देह ठेवायच्या वेळेला एवढे एवढे अभंग म्हटलेले होते, मग ते अभंग म्हणत राहणं. गुरुदेव रानड्यांनी त्यांचा जो नित्यपाठ होता त्या नित्यपाठामध्ये या अभंगांची स्तोत्रांची योजना केलेली होती. मग आम्ही गुरुदेव रानड्यांच्या संप्रदायाचे असू तर मग तेवढं सगळं म्हणत राहणं. ते कोणत्या बोधानी म्हणत होते हे सर्वसामान्यांना कळणं कठीण असतं आणि ते तसं तसं म्हणून फार कमी वेळेला त्याच्यातून परत प्राप्त पुरुष निर्माण होतो. म्हणून इतरांना पाहायला ते अर्थहीन वाटतं. श्रीधर स्वामी महाराज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चातुर्मास साजरे करत असत तर लोक आठवण सांगतात की आमच्या इथं या गावी श्रीधर स्वामी महाराजांनी चातुर्मास केलेला होता. पण चातुर्मासात ते जे करत होते ते खरं म्हणजे 12 महिने करत होते आणि जे करत होते ते इतकं आंतरिक होतं की त्यांच्या अगदी जवळ राहणाऱ्यांना देखील श्रीधर स्वामी महाराजांच्या नंतर परिपाठ म्हणून तशा कृती करत राहणं याच्यापेक्षा जास्त कधी कळलं नाही, ही अडचण आहे. असं असल्यामुळं कन्फ्युजन हे वाढतच जातं, त्याच्यातूनच कट्टरता निर्माण होते. इतर धर्माच्या बाबतीत पाहिले तर त्यांना एक मार्गदर्शक आणि त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचा ग्रंथ, उदाहरणार्थ बायबल, कुराण वगैरे यांचं पालन करणं म्हणजे धर्म पाळणं असं साधं सोपं समीकरण आहे. हे बरोबर व आपले चुकीचे असे म्हणण्याचा उद्देश नाही, पण त्यांच्यात कन्फ्युजन होण्याचे चान्सेस कमी आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला? ते काही ज्ञानाने थोडंच हे करतायत, त्यांच्यात ही सगळं कन्फ्युजनच कन्फ्युजन भरलेलं आहे. असं समजू नका की हिंदूंमध्येच कन्फ्युजन आहे आणि बाकीच्या धर्मियांमध्ये काही कन्फ्युजन नाही असं समजू नका. अमरनाथच्या यात्रेकरता जाणारा हिंदू आणि हजच्या यात्रेकरता चालणारा मुस्लिम याच्यात काही फरक नाही. तो मुस्लिम देखील संस्कारांमुळे मुस्लिम आहे, हा हिंदू देखील संस्कारामुळे हिंदू आहे. हाही ज्ञानाने यात्रेला जात नाहीये आणि तोही ज्ञानाने यात्रेला जात नाहीये. त्यांच्यात कन्फ्युजन नाही असं मुळीच समजू नका. एवढंच नाही तर आपल्या म्हणजे या देशामध्ये जन्माला आलेली जी विचारसरणी ज्याला नंतर हिंदू अशी एक व्यापक संज्ञा प्राप्त झाली, त्यांनी तुलनेने शास्त्राविरुद्ध कमी अपराध केलेले आहेत. जेवढे ख्रिश्चनांनी ख्रिश्चन धर्मियांनी केले. कोणाला कोणाला फाशी दिलं? गॅलिलिओ. मृत्यूदंड कोणाला दिला? की पृथ्वी भोवती सूर्य फिरतो हे बायबल मधलं वचन कोणी खोडून काढलं? गॅलिलिओनी. तर गॅलिलिओला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तो काळ असा होता की त्या काळामध्ये जसं शांती समाधानाचा धर्म बायबलमध्ये सांगितला गेला, मनुष्य माणुसकीचा धर्म सांगितला गेला, पण एकाच पुस्तकामध्ये माणसाच्या पारलौकिक किंवा शांती समाधानाच्या मार्गाचा तसंच शास्त्रीय तथ्यांचा देखील समावेश एकाच ग्रंथामध्ये होत असे असा तो काळ होता. तेव्हा शास्त्रावर स्वतंत्र पुस्तकं लिहिली जात नव्हती. असं असल्यामुळं मनुष्याच्या शांती समाधानाचं तंत्र देखील बायबलमध्ये लिहिलं आणि त्यांना तेव्हा जसं आकलन झालं असेल, लक्षात आलं असेल, तसं या जगतासंबंधीचंही काही त्याच्यात लिहिलं. ते ब्रह्मवाक्य नव्हतं. शास्त्रीय ग्रंथ वेगळे लिहिण्याची पद्धत नव्हती. त्यामुळं गॅलिलिओला जे समजलं तर ते बायबलच्या विरोधात आहे असं त्यांना वाटलं. ते तथ्य होतं. ते धार्मिक पुस्तकातलं जरी वचन असलं तरी देखील ते शास्त्रीय सत्य तेव्हा त्यांना जसं वाटलं ज्यांनी कोणी बायबल लिहिलं त्यांना तसं ते होतं. तो येशूला केलेला विरोध असायचं कारण नव्हतं. पण या दोन्ही गोष्टी एकत्रित लिहिण्याची पद्धत तेव्हाच्या धर्मग्रंथांमध्ये असल्यामुळं गॅलिलिओ ख्रिश्चनिटीच्या विरुद्ध आहे, बायबलच्या विरुद्ध आहे असं झालं. एवढं की किती 15 वर्षांपूर्वी पोपनी क्षमा मागितली गॅलिलिओची जाहीर, की आम्ही तुम्हाला मृत्यूदंड दिला याच्याबद्दल व्हॅटिकन चर्च तुमची क्षमा मागतो आहे, क्षमा याचना करतो आहे असं सांगितलं. कारण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा हे शास्त्रीय सत्य समजलं तेव्हापासून प्रत्येक वेळेला प्रत्येक पोपला कुठेतरी टोचणी लागलेली होती की आपल्याकडून हा अन्याय झालेला आहे, आपल्याकडून जी फाशी दिली गेली तर हे चुकीचं होतं. आणि त्याचा परिपाक म्हणून 10-20 वर्षांपूर्वी व्हॅटिकन चर्चनी पोपनी असं जाहीर केलं की आमच्याकडून अपराध घडला. गॅलिलिओला जी मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्याच्याबद्दल आम्ही क्षमा मागतो, म्हणून त्यांनी क्षमा मागितली. अशी क्षमा मागितली जाते. त्यामुळे त्यांच्यात कन्फ्युजन नाही असं नाही, भरपूर कन्फ्युजन आहे. आज जर प्रत्येक धर्माचे लोक आपापल्या धर्माप्रमाणे चालतील तरी धर्म वाईट नाहीच आहे. आपल्या धर्मात धर्म पाळण्याबाबत एवढे कन्फ्युजन का आहे? आपल्या धर्माची मूळ शिकवण काय आहे हेच बहुतांश समाजाला माहीत नाही. वेद उपनिषदे आदींनी परमात्मा निर्गुण आहे आणि मोक्ष प्राप्ती हे मनुष्य जन्माचे उद्दिष्ट आहे असे सांगितले असताना व निर्गुणच सगुण झाला असे असताना बहुतांश हिंदू धर्मीय मूर्ती पूजा, अभिषेक, व्रत, नवस अनेक प्रकारचे यज्ञ किंवा पूजा यांचा मूळ उद्देश व अर्थ न समजता आंधळेपणाने करताना आढळतात. खरं आहे आणि हे तसंच होणार. परमार्थ हा इतका आंतरिक आहे आणि जिथं ज्ञान साठवलं जातं ती बुद्धी देखील इतकी गुप्त आहे की भावाचा भावाला पत्ता लागत नाही की आपल्या भावाने किती प्रगती केली आहे. बाकी सगळ्या समाजाचं द्या सोडून जनार्दन स्वामींची पत्नी एकनाथ महाराज जेव्हा गेले जनार्दन स्वामींकडे सद्गुरु करण्यासाठी म्हणून, तर ते किल्लेदार होते दौलताबादेला, सदरेवर बसत असत, राजकारणाच्या गोष्टी करत असत, लढाया मारलेल्या होत्या त्यांनी. आणि नाथ तर गेलेले होते की हे गुरु आहेत म्हणून. तर नाथ जनार्दन स्वामींची पत्नी म्हणाली की तुला बाळ चुकीचं समजलेलं आहे, तू इथं आलास ते. कारण तिला माहित होतं की यांच्यासारखा अभाविक माणूस कोणी नाही. ती जर शिवरात्रीच्या दिवशी शंकराला जात असेल तर जनार्दन स्वामी म्हणायचे की त्या देवळात काय ठेवले इथं माझ्या पायावर डोकं ठेव, मी शंकर आहे. तिला वाटायचं की हे भयंकर अभाविक आहेत, मला आपण देवळात जात नाहीत आणि मला देवळात जाऊ देत नाहीत, मी शंकर आहे असं म्हणतात. हे अत्यंत पत्नीला कळत नाही. सगळा समाज आणि प्रत्येकाने जन्माला घातलेली मुलं आणि त्यांच्यावर होणारे संस्कार, एवढा प्रचंड मोठा समाज आहे, याची कशी आणि कोण जबाबदारी घेणार. असं असल्यामुळं आता तर सगळं हे अंधेन नियमाना हा यथांधा हा म्हणतात तसं. आता हा गणेशोत्सव म्हणजे बघा, आपली केंद्र सगळी संध्याकाळची बंद ठेवायला लागलीत. हे पेपरवाले आज त्यांना गणेश भक्त म्हणतात आणि उद्या गणेशोत्सवात असलेली हुल्लडबाजी याच्यावर वेगळे लेख लिहितात. हा एकदा संपला की मग असेही विचार प्रवर्तक असे लेख मागवतात की याला चांगलं वळण कसं देता येईल, याच्यात भक्ती कशी मुळीच नाहीये. पण नंतर आता मात्र गणेश भक्तांकरता मोदक, गणेश भक्तां गणेशाकरता म्हणून दागिने अमुक, सगळे आपापला माल खपवण्यात मग्न आहेत आणि रस्त्यावरून चालण्याची सोय नाही अशी परिस्थिती. गणेश हे काय गणेश भक्त आहेत? हे जे विडंबन आहे हे विडंबन सगळे धर्मीय करतात असं समजू नका की हिंदूच करतात. खरं सांगायचं झालं तर बरंच आहे. मी सुसंस्कृत मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील आहे हे लिहिण्याचा उद्देश असा की अशी कुटुंबे ह्या उपाधीबद्दल अभिमानाने मिरवतात पण केंद्रात येईपर्यंत परमार्थाचा शुद्ध परमार्थ हिंदू धर्म वेद गीता इत्यादी बद्दल मला खऱ्या अर्थाने काहीही माहीत नव्हते. खरंच आहे अगदी, किंवा चुकीचे माहीत होते. वयाच्या 40व्या वर्षी सुदैवाने माझा केंद्रात प्रवेश झाला तेव्हा मला खरी इन्फॉर्मेशन मिळाली. आज आपल्या केंद्रात सांगितला जातो तसा शुद्ध परमार्थ भारतात किती ठिकाणी सांगितला जात असेल. माझ्या कल्पनेप्रमाणे अशी ठिकाणं हाताच्या बोटावर मोजताना देखील आपली जी 10 बोट आहेत ती सगळी भरतील की नाही सांगता येत नाही. परमार्थ करणे ही पुढची गोष्ट आहे पण शुद्ध परमार्थच माहीत नसेल तर करणे फारच दूरचे आहे. थोडक्यात आपल्या धर्माची मूळ शिकवण आपल्याच धर्माच्या लोकांना का नाही तेच तर इतकं सांगतंय, नाही का? प्रॉपर धर्म काय सांगतो हे माहीत नसल्यामुळे समाजातील काही घटक हे स्वतःच्या बुद्धीचा व बळाचा वापर, वर्णाश्रमाचा खरा अर्थ माहीत नसल्यामुळे धर्माच्या नावाखाली करून समाजातल्या दुबळ्या घटकांना आणि स्त्रियांवर अत्याचार करत गेला. उदाहरणार्थ सक्तीने सती, अस्पृश्यता इत्यादी. त्यांना गावातील देवळात तलावात विहिरीत येण्यापासून बंदी घालणं, बालविवाह एक्सेट्रा, असे माणुसकीला कलंकित करणारे प्रकार आपल्या धर्मात घडले. आता काय करणार? शैव व वैष्णव देवाचा खरा अर्थ माहीत नसल्याने भांडत राहिले राहिले खरंच आहे. शैव आडवं गंध लावतात, शैव स्त्री घरात सारवताना, आता कोणी सारवत नाही पण सारवताना आडवा हात घेऊन सारवत असे, आणि वैष्णव उभं गंध लावतात आणि वैष्णव स्त्री उभा हात फिरून सारवत असे. ज्ञानी एखादाच असणार आणि ज्ञानाकडून आपल्याला समजलंय अशा समजुतीने इतर लोक वर्तन करणार, ते वर्तन ज्ञानी पुरुषाच्या तुलनेने कमीच असणार. आणि जे ज्ञानी पुरुषाचं ऐकतात, जे ज्ञानी पुरुषाचं ऐकायला जातात, ते देखील ज्ञानी पुरुषाचं खरं मनोगत, त्याला जे सांगायचं आहे तर ते अंतरंग सांगत असतानाच समजू शकत नाहीत, कारण त्यावेळेला प्रकृतीगत ऐकणारा वेगळ्याच भूमिकेवर असतो, वेगळ्याच भावनेवर असतो. ज्ञानी पुरुषांनी प्रयत्न करून समाज सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केला आणि मृतप्राय समजले जाणारे संस्कार आचरण्यामध्ये जरी धन्यता मानत असले तरी त्याच्यामध्ये ज्ञान नसतं, तरी देखील संस्काराची कधीही खिल्ली उडू नये, कधीही कर्मकांडांना प्रमाणापेक्षा जास्त नावं ठेवू नयेत. उलट त्याच्यामध्ये काय अर्थ होता, जी बुद्धी चेष्टा करायला वापरतो तर त्या बुद्धीनी कर्मकांडाच्या मागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहावं ना लोकांना टीका करण्यापेक्षा. त्यामुळं अशा कर्मकांडातून देखील तेजस्वी संतती, तेजस्वी व्यक्ती क्वचित क्वचित निर्माण होतात. संतांचं न समजलेलं असं सांगणं वाटत असतानाच एखादा समजुतीचा मनुष्य निर्माण होतो. त्यामुळं समाज हा समाजाच्या पद्धतीने चालणार आहे. त्यामुळं सामाजिक प्रश्नांची चर्चा करण्यापेक्षा ही अशी वस्तुस्थिती असताना सांप्रत काळी आपल्यापाशी असणारी बुद्धी, आपल्यापाशी असणारी शक्ती, आपली जी प्रकृती आहे त्या प्रकृतीची शुद्धता, आपण साधनेमध्ये आपल्या स्वतःला झोकून देणं आणि परमार्थ करता आवश्यक असणारी कल्पना सारून जे तथ्य आहे त्या तथ्याकडे पाहणारी अशी दृष्टी आपली आपण प्राप्त करून घेणं हे ज्याचं त्याचं कर्तव्य आहे. तो काय करतो आणि हा काय करतो आणि सगळा समाज कसा आहे या चर्चेने काही होणार नाही. असं असल्यामुळं आपण या तऱ्हेने या प्रश्नांकडे पाहू. तसं जर मग पाहायचं झालं तर ज्ञानी पुरुषाच्या अवतीभोवती अंधार आहे असं असलं तरी ज्ञानी पुरुष त्या अंधारातच कोणाच्या तरी हृदयात उजेड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोच ना. त्यामुळं समाजाच्या परीने चालत असताना संतांमुळं अथवा विविध धर्मांमुळं त्याच्यातला अतिरिक्त सोडून जो सदाचार, जी शांती किमान टिकून आहे तर ती धार्मिक आचरणामध्ये मूळ आहे. ते समजून उमजून जरी केलेले नसतील तरी देखील मनुष्य धर्माच्या शिकवणुकीमुळं सहज थोडा बहुत तरी सहिष्णू बनतो, माणुसकीचा असा विचार करतो. एवढं देखील धर्माचं शिकवणं पुष्कळ आहे असं मला वाटतं. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।